नमस्कार सर, फरहान स्कीम मधून वॉरन बोलतोय मी. सर, तुम्ही इन्क्वायरी केला होता ना फरहान स्कीम मध्ये फ्लॅटच्या फ्लॅट साठी? येस सर, रेंटल साठी केला होता का? रेंटवर पाहिजे होतं सर तुम्हाला? हो, आताश्री मध्ये रेंट वर आहेत आमचे, आताश्री पाषाण. हा सर, येस सर, हॅलो सर, याची माहिती देऊ शकत नाही माझ्या रेंटवर पडेल. तुम्हाला याच्यासाठी आमच्या साईड मॅनेजर सोबत बोलावं लागेल किंवा आमची ती साईड वर व्हिजिट करायला लागेल सर. सर, त्यांचं नाही रेंटच आणि त्यांचं काय येत नाही रेंट साठी की नाही, मी नंबर देऊ का तुम्हाला? ओके, तीन नंबर आहेत सर रेंटचे, मी तिन्हीचे तिन्ही नंबर लगेच सेंड करतो तुम्हाला. ओके, थँक्यू सर.